हॅलो, नमस्कार सर. परांजपे स्कीम मधून बोलतोय. सकाळी तुम्हाला कॉल केला होता, आता बोलू शकतो का? तुम्हाला सर आय गेस बावधानमध्ये इंटरेस्ट होतं. मी इन्फॉर्मेशन दिली होती तुम्हाला तिसरी बावधानची, तर तेच कन्फर्मेशन साठी कॉल केला होता सर मी, की तुम्ही व्हिजिट केलं होतं ना तिथे. बावधानला सर चांदणी चौकापासून जो ह्याला जातो ना सर रोड, हा तिथे आहे सर, छेडाराम हॉस्पिटलच्या अपोजिटला. कशाच्या? चांदणी चौकातून यांचं अपोजिट छेडाराम हॉस्पिटल लागेल सर, त्याच्या अपोजिट साईडला आहे. हा हा, तुम्ही साईट मॅनेजरचा नंबर पण मी तुम्हाला दिले होते सर आमच्या, त्यांना तुम्ही कॉल केला तर ते तुम्हाला म्हणजे तिथे गेल्यानंतर एक्झॅक्ट सांगतील की असं या असं. आता तरी 1 BHK आहे सर, त्यांना एकदा कॉल करून विचारता का सर? कारण 2 BHK एक्झॅक्ट आमच्याकडे ती इन्फॉर्मेशन आहे की 2 BHK आहे ना अशी इन्फॉर्मेशन आहे, बट 2 BHK ची एक्झॅक्ट म्हणजे कार्पेटेरियन त्याची हे नाही. नंबर मी एसएमएस केला होता सर तुम्हाला, परत करू का? एक मिनिट सर, त्यांचं ना मकरन शास्त्री सर. हा ओके सर, थँक्यू सर.